ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. ವಿಜಯಾ ಸಹಜರಾವ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ ಆಹೆ. ಠಳಕ್ ಬಾತ್ಮ್ಯಾ. ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ್ ದರಮ್ಯಾನ್ ಭಾರತಾನ ಪಾಕಿಸ್ತಾನ್ಚಿ 6 ವಿಮಾನ ಪಾಡಲ್ಯಾಚಿ ಹವಾಯಿ ದಲ್ ಪ್ರಮುಖಾಂಚಿ ಮಾಹಿತಿ. ದಿವಾಳಿ ಆಣಿ ಛಠ್ ಪೂಜೆಚ್ಯಾ ಕಾಳಾತ್ ಪರತಿಚ್ಯಾ ತಿಕಿಟಾತ್ 20% ಸೂಟ್ ದೇಣ್ಯಾಚಾ ಭಾರತೀಯ ರೇಲ್ವೆಚಾ ನಿರ್ಣಯ. ವಿವಿಧ ನಿಕಷ ಪೂರ್ಣ ನ ಕರೂ ಶಕ್ಲೆಲ್ಯಾ 345 ಪಕ್ಷಾಂಚಿ ಮಾನ್ಯತಾ ನಿವಡಣೂಕ್ ಆಯೋಗಾಕಡೂನ್ ರದ್ದ. ದಿಲ್ಲಿತ್ಲ್ಯಾ ಜೈತ್ಪುರಾ ಭಾಗಾತ್ ಭಿಂತ ಕೊಸಳೂನ್ ಝಾಲೆಲ್ಯಾ ದುರ್ಘಟನೆತ್ 7 ಜಣಾಂಚಾ ಮೃತ್ಯೂ. ಆಣಿ ರಷ್ಯಾಚೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ವ್ಲಾದಿಮಿರ್ ಪುತಿನ್ 15 ಆಗಸ್ಟ್ ರೋಜಿ ಅಮೆರಿಕೆಚೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಡೊನಾಲ್ಡ್ ಟ್ರಂಪ್ ಯಾಂಚಿ ಅಮೆರಿಕೆತ್ ಭೇಟ ಘೇಣಾರ. ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ್ ದರಮ್ಯಾನ್ ಭಾರತಾನ ಪಾಕಿಸ್ತಾನ್ಚಿ 6 ವಿಮಾನ ಪಾಡಲ್ಯಾಚಿ ಮಾಹಿತಿ ಹವಾಯಿ ದಲ್ ಪ್ರಮುಖ ಏರ್ ಚೀಫ್ ಮಾರ್ಷಲ್ APCH ಯಾನಿ ಆಜ್ ಬೆಂಗಳೂರು ಇಥ ಎಕಾ ವ್ಯಾಖ್ಯಾನಾತ್ ದಿಲಿ. ಯಾತ್ ಪಾಕಿಸ್ತಾನಿ ಹವಾಯಿ ದಲಾಚ್ಯಾ 5 ತರ ಎಕಾ ಸೂಚನಾ ಆಣಿ ನಿಯಂತ್ರಣ ವಿಮಾನಾಚಾ ಸಮಾವೇಶ ಅಸಲ್ಯಾಚಹೀ ತ್ಯಾನ್ನೀ ಸಾಂಗಿತ್ಲ. ಹೀ ಕಾರ್ವಾಯಿ ಜವಳಪಾಸ್ 300 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಅಂತರಾವರೂನ್ ಕೇಲ್ಯಾಚಾ ಸಾಂಗೂನ್ ಜಮಿನಿವರೂನ್ ಹವೇತ್ ಮಾರಾ ಕರಣ್ಯಾಚಾ ಹಾ ಉಚ್ಚಾಂಕ ಅಸಲ್ಯಾಚಹೀ ಸಿಂಹ ಯಾನ್ನೀ ನಮೂದ್ ಕೇಲ. ಶಾಹಬಾದ್ ಜೇಕೋಬ್ ಕಾಬಾದ್ ಹವಾಯಿ ತಳಾವರ್ ಭಾರತಾನ ಕೇಲೆಲ್ಯಾ ಕ್ಷೇಪಣಾಸ್ತ್ರ ಹಲ್ಲ್ಯಾತ್ ಕಾಹೀ ವಿಮಾನಾಂಚ ನುಕ್ಸಾನ್ ಝಾಲ್ಯಾಚಹೀ ತೆ ಮ್ಹಣಾಲೆ. ಭಾರತಾನ ಯಾ ಕಾರ್ವಾಯಿ ದರಮ್ಯಾನ್ ಅತಿಶಯ ಅಚೂಕ ಹಲ್ಲೆ ಕೇಲೆ ಆಣಿ ತೀನಹೀ ಸಶಸ್ತ್ರ ದಲಾಂಚ್ಯಾ ಸಮನ್ವಯಾಚ ದರ್ಶನ್ ಘಡವಲ. ತಸಚ ಹವಾಯಿ ಸಂರಕ್ಷಣ ಯಂತ್ರಣಾನ್ನಿಹೀ ಉತ್ತಮ ಕಾಮಗಿರಿ ಕೇಲಿ ಅಸ ಮತ್ ಸಿಂಹ ಯಾನ್ನಿ ಮಾಡಲ. ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷ 2024-25 ದೇಶಾಚ ಸಂರಕ್ಷಣ ಉತ್ಪಾದನ 1,51,000 ಕೋಟಿ ರುಪಯಾಂಚ್ಯಾ ಉಚ್ಚಾಂಕಿ ಪಾತಳಿವರ್ ಪೋಚಲ ಆಹೆ. ಗೆಲ್ಯಾ ವರ್ಷಿಚ್ಯಾ ತುಲನೆತ್ ಯಾತ್ 18% ವಾಢ ಝಾಲಿ ಆಹೆ. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली. संरक्षण औद्योगिक क्षेत्र बळकट होत असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि संरक्षण उत्पादन विभाग तसंच इतर संबंधितांची प्रशंसा केली. देशाची संरक्षण क्षेत्रातील निर्यात गेल्या वर्षी 23,000 कोटी रुपये इतकी होती. येत्या 2 ते 3 वर्षात ती दुप्पट होईल असा विश्वास संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि DIAT च्या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ समीर कामत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला. पुण्याच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अर्थात DIAT चा 14वा पदवीदान समारंभ कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. भारतीय संरक्षण सामग्रीला मध्य पूर्वेकडचे देश आफ्रिका आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. दिवाळी आणि छठ पूजा या सणासुदीच्या दिवसात परतीचं रेल्वे तिकीट काढणाऱ्यांना त्या तिकीटात 20% सूट देण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे. राऊंड ट्रीप पॅकेज अंतर्गत दोन्ही बाजूच्या प्रवासाचं आगाऊ तिकीट घेतल्यावरच ही सवलत लागू होईल. तसंच यासाठी जाताना आणि येतानाचे प्रवासी तेच असणं गरजेचं आहे असं रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आरक्षित केलेलं तिकीट रद्द केलं तर त्याचा परतावा दिला जाणार नाही. यासाठीचं आरक्षण 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. विविध निकष पूर्ण न करू शकलेल्या 345 पक्षांची मान्यता निवडणूक आयोगानं आज रद्द केली. गेल्या 6 वर्षांमध्ये एजा पक्षांनी एकही निवडणूक लढवलेली नाही आणि ज्यांच्या कागदपत्रात दिलेल्या पत्त्यांवर त्यांची कार्यालयं आढळून आली नाहीत अशा पक्षांची मान्यता निवडणूक आयोगानं काढून घेतली. त्यामुळे आता देशात 2,520 नोंदणीकृत मान्यताप्राप्त पक्ष राहिले आहेत. तसंच 6 राष्ट्रीय आणि 67 प्रादेशिक पक्ष आहेत असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या महत्वाचा अंक ठरलेल्या काकोरी कटाच्या शताब्दीनिमित्त यातल्या हुतात्म्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेनं भारतीयांवर कर लादून त्यांचं शोषण चालवलं होतं. त्याला विरोध करण्यासाठीची जनभावना या घटनेत उफाळून आली असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर नमूद केलं. 9 ऑगस्ट 1925 या दिवशी काकोरी रेल्वे स्थानकाजवळ हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या क्रांतिकारकांनी धावती रेल्वेगाडी रोखून सरकारी खजिना लुटला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा देश कायम ऋणी राहील, असं त्यांनी समाजमाध्यमावर नमूद केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर जाणार असून तीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यात अजनी पुणे, केएसआर बेंगळुरू बेळगाव आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा अमृतसर अशा तीन वंदे भारत गाड्यांचा समावेश आहे. त्यानंतर ते बेंगळुरू मेट्रोशी संबंधित विविध विभागांचं लोकार्पण आणि पायाभरणीही करतील, तसंच एका सभेला संबोधित करतील. नागपूरहून पुण्याला जाणारी अजनी पुणे ही महाराष्ट्रातली 12वी वंदे भारत गाडी असून 881 किलोमीटर अंतर कापणारी ती देशातली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत असेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीतल्या जैतपुरा भागात आज मुसळधार पावसानं भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 मुलं आणि 1 महिलेचा समावेश आहे. मृतांपैकी बहुतेक जण स्थलांतरित कामगार आहेत. दिल्लीत काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं. यामुळे 125हून अधिक विमानांचं उड्डाण उशिरानं झालं. तामिळनाडूत विरुधू नगर जिल्ह्यात वेमकोट्टाई इथं आज फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 3 जण ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इथल्या एका घरात फटाके तयार करत असताना अचानक स्फोट झाला आणि आगीचे लोळ पसरले. ही आग झपाट्यानं पसरून अर्धवट तयार झालेल्या फटाक्यांचाही स्फोट झाला. या दुर्घटनेत इमारतीचं मोठं नुकसान झालं. गेल्या महिनाभरातली अशा प्रकारची ही चौथी घटना आहे. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरुद्ध गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी कारवाई दरम्यान आज सकाळी एका दहशतवाद्याला भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं. या कारवाईत 2 जवान शहीद तर अनेक जण जखमी झाले आहेत. या परिसरात 8 दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यावरून शोध मोहीम राबवण्यात येत आहे. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीने झालेल्या दुर्घटनेतून आतापर्यंत 1000हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मृतांच्या वारसांनाही 5 लाख रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय प्रभावित नागरिकांचं पुनर्वसन आणि रोजगाराचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी 3 जणांची समिती सरकारनं स्थापन केली आहे. लष्करासह राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती दलाचे जवान स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं बचाव कार्य राबवत आहेत. केनियामध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान 25 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. अंत्यसंस्कार आटोपून परतत असताना वळणावर चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं खोल खड्ड्यात बस पडल्यानं ही दुर्घटना घडली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या 15 ऑगस्ट रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेत अलास्कामध्ये ही भेट होईल आणि या बैठकीत युक्रेन युद्धावर चर्चा होईल अशी घोषणा ट्रम्प यांनी केली. रशियानं याला दुजोरा दिला आहे. या भागात शांतता नांदण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी युक्रेननं दाखवली आहे. या युद्धावर कुठलाही तोडगा काढताना त्यात युक्रेनचा समावेश असावा असं मत युक्रेनचे अध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी मांडलं. गेल्या 3.5 वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध थांबवायचं असेल तर दोन्ही देशांना त्यांच्या ताब्यातले काही भूभाग परस्परांना द्यावे लागतील असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची 6 विमानं पाडल्याची हवाई दल प्रमुखांची माहिती. दिवाळी आणि छठ पूजेच्या काळात परतीच्या तिकीटात 20% सूट देण्याचा भारतीय रेल्वेचा निर्णय. विविध निकष पूर्ण न करू शकलेल्या 345 पक्षांची मान्यता. निवडणूक आयोगाकडून रद्द. दिल्लीतल्या जैतपुरा भागात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन 15 ऑगस्ट रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत भेट घेणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.